नमस्कार, मी रोहन. तुम्ही मला त्या कम्प्युटर सेवेबद्दल काही माहिती देऊ शकाल काय?
हो, का नाही. माझं नाव गीता आहे आणि जसं तू बघू शकतो, माझ्या समोर हा कम्प्युटर आहे आणि यात इंटरनेट लागलेला आहे. याचा उपयोग करून मी तुला बऱ्याच कामात मदत करू शकते. जसं की तुझं रेल्वेचं तिकीट बुक करू शकते आणि तुला वेगवेगळ्या विषयांची माहिती पण देऊ शकते. तू इथेच बसून बँकेचा व्यवहार करू शकतो, मोबाईलचे आणि विजेचे बिल भरू शकतो. तेवढंच नाही, पॅन कार्ड आणि पासपोर्टचे ऑनलाईन अर्ज पण देऊ शकतो. तुम्ही माझे हे विजेचे बिल इथे गावातच भरण्यात माझी मदत करू शकाल काय? या कामासाठी मला वारंवार शहरात जावं लागतं, फार त्रास होतो मला. मी असे ऐकले आहे की आजकाल इंटरनेटची सुविधा मोबाईल फोनवर पण असते, हे खरे आहे का?
हो रोहन, फक्त मोबाईलवर नाही पण आजकाल लाखो लोक इंटरनेटचा वापर बऱ्याच कामांकरता टॅबलेट आणि स्मार्टफोनवर पण करत आहेत.